स्मृतिचित्रे. लेखिका लक्ष्मीबाई टिळक. वाचक विद्या हर्डीकर सप्रे. स्मृतिचित्रे भाग तिसरा अध्याय 73. या अध्यायाचं नाव आहे संन्यास. साताऱ्याला आलो तरी टिळकांची फिरती कमी झाली नव्हती. मात्र या फिरतीत फार महत्वाचे प्रसंग घडून आले. मद्रास इलाख्यात दिंगल येथे त्यांना आमंत्रण आल्यावरून तेथील ख्रिस्ती लोकात जाऊन त्यांनी व्याख्यानं दिली. महाराष्ट्रातील ख्रिस्ती लोकात दिसून न येणारी एक विचित्र गोष्ट टिळकांच्या पाहण्यात आली. हे लोक ख्रिस्ती होताना स्पृश्यास्पृश्यतेचे गाठोडे झटकून न टाकता तसेच ते आपल्या उराशी बाळगून त्यांनी आपल्या बरोबर आणले आहे हे टिळकांना दिसले. काही लोक चर्चमध्ये आत बसत तर काही अस्पृश्य ख्रिस्ती बाहेर बसत. टिळकांच्या वृत्तीला हे सहन होणे शक्य नव्हते. एक दिवस ते आले ते बाहेरच्या लोकात जाऊन बसले. आतल्या मंडळींकडे ढुंकूनही पाहिनात. बाहेरच त्यांनी बोलण्यास सुरुवात केली. तेव्हा आतल्या मंडळींना लाज वाटून एक एक बाहेर येऊन बसू लागला. टिळकांनी नंतर तिथं असा नियमच केला की असा भेदभाव ज्या ठिकाणी असेल तिथं आपण बोलणार नाही. आणि त्याचा असा चांगला परिणाम झाला की त्यांच्या तेथील भेटीत त्यांना कधी भेदभाव दिसून आला नाही. या सुमाराला राहुलीला ख्रिस्ती व्यवसायी मंडळाचे संमेलन होते, त्यात टिळकांना आमंत्रण होते. जवळजवळ ख्रिस्ती झाल्यापासूनच आपण मिशनचे पगारी नोकर राहू नये असं त्यांना वाटे. मागे एक दोन वेळेला त्यांनी पगार घेण्याचं थांबवलं आणि मिशनचे पूर्वी होते तेच काम विनावेतन केलं. परंतु आता त्यांना एक फार मोठे आणि निराळे कार्य अंगावर घ्यायचे होते आणि घेण्यासाठी पूर्वतयारी म्हणजे मिशनची नोकरी सोडून देणे. राहुरीस 1 सप्टेंबर 1917 रोजी त्यांनी पुढील पत्र प्रसिद्ध केले. विज्ञापन शनिवार दिनांक 1 सप्टेंबर 1917. माझ्या देशा प्रीत्यर्थ, ख्रिस्ताच्या दरबारा प्रीत्यर्थ, स्वतः प्रीत्यर्थ मला यापुढे प्रेम आणि सेवा यांचे अनुबंध शिवाय करून अन्य रीतीने कोणत्याही मानवी संस्थेचा बांधलेला राहता येणार नाही. माझा यापुढे सर्व हेतुस्तव सारा संबंध ख्रिस्ताशी आणि शुभवर्तमानाशी मात्र असला पाहिजे. म्हणून देवाच्या वाणीला मान देऊन मी आजपासून मिशनचा किंवा दुसऱ्या कोणत्याही मानवी संस्थेचा आश्रित किंवा वेतन घेऊन काम करणारा चाकर नाही. मी एक ख्रिस्ती संन्यासी म्हणजे विरागाच्या नव्हे तर अनुरागाच्या मागे जाणारा संन्यासी आहे. मला आजपासून देव जो आत्मा सांगेल तसा होण्याचे आणि तो सांगेल ते करण्याचे प्रयत्न करायचे आहे. ज्यांचे ख्रिस्तावर हिंदुस्तानवर मजवर प्रेम आहे त्यांनी आपणा सर्वांचा पिता जो परमेश्वर त्याच्या दयासनासमोर मज करता मध्यस्थी करावी आणि त्यासाठी हे सहाय्य मी मागत आहे. नारायण वामन टिळक. याखाली काही गोष्टींचा खुलासा दिलेला आहे तो असा. 1. माझा निश्चय प्रसिद्ध करण्याची कारणे 3 आहेत. अ. मला पुन्हा माणसांवर अवलंबून राहण्याचा मोह झालाच तर हे प्रसिद्धीकरण माझ्यापुढे उभे राहील आणि मला पुष्कळ अंशी सावरून धरील. ब. माझे उदाहरण पाहून हिंदी ख्रिस्ती समाजात जे लोक असेच करायला पाहत असतील त्यांना उत्तेजन येईल. क. हा निश्चय तडीस जायला मला पुष्कळांच्या प्रार्थनांची गरज आहे. 2. मी करीत आहे या कामाचे काय होणार. अ. अमेरिकन मराठी मिशन मला प्रत्यक्ष आईच्या ठिकाणी झालेले आहे. माझ्या मनात कृतज्ञतेचाच नुसता लवलेश जरी असेल तरी मी माझ्या मातृतुल्य मिशनला अडचणीत पाडणार नाही. यापुढे मला त्याचा पगार मात्र नको. त्याचे प्रेम, सहानुभूती, प्रार्थना हे सारे पाहिजे आहे. मी याची जी कामे करीत आहे ती अशीच करीत राहणार. माझ्या या नवीन स्थित्यंतरात सुद्धा मला त्याचे सहाय्य पाहिले आहे आणि ते होणार आहे. ब. मी जनसेवा ही ईश्वर सेवा समजणारा मनुष्य आहे. एवढ्यावरून माझ्या शुभवर्तमानाच्या सेवाविषयीच्या समजुतीत कोणकोणत्या कामाचा समावेश होतो हे लक्षात येण्यासारखे आहे. नावा टिळक. टिळकांनी पगार घेणे सोडले, एक प्रकारचा संन्यास घेतला. ते अंगात कफनी घालू लागले. त्यांच्या दोनच कफन्या असत आणि ते स्वतः हाताने धूत. घरात सुद्धा आता नोकर चाकर कोणी नव्हते. अगदी चूल पोतऱ्यापासून ते स्वतः करीत. तुम्ही संन्यास घेतला म्हणजे कुटुंबाचा त्याग केला काय? असा त्यांना एका ख्रिस्ती गृहस्थांनी प्रश्न केला. त्यांनाही टिळकांप्रमाणे आपण लोकसेवा करावी असे वाटत होते, परंतु त्यांच्यावर कुटुंब भरणाचा मोठा बोजा होता. टिळकांनी त्यांना जे उत्तर पाठवले ते आणि आपल्या झोळीसंबंधी त्यांचे जे म्हणणे होते ते त्यांनी प्रसिद्ध केले. ते खाली दिले आहे. एक माननीय पत्र. जय ख्रिस्त. विनंती विशेष. आपले पत्र येऊन बरेच दिवस झाले, त्याबद्दल उपकार मानतो. त्याचे उत्तर देताना जर मजकडून एखादा शब्द, एखादे वाक्य, एखादे विधान आपणास अप्रियच वाचण्यासारखे माझ्या लेखणीतून बाहेर पडले तर त्याबद्दल मला क्षमा करावी. ख्रिस्त संन्यास म्हणजे पत्नीचा त्याग नव्हे. तिचे आपणावर आपले तिच्यावर निष्काम प्रेम असणे, परस्परांनी परस्पराला यलोकीच प्रभू ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे आणि उपदेशाप्रमाणे स्वर्गात नेऊन अधिष्ठित करणे, आपल्या सामर्थ्याच्या बाहेर आपल्या कुटुंबाची वाढ होणे ही भयंकर आपत्ती होय. हिला मी भयंकर म्हणतो याचे कारण ती प्रत्यक्ष माता पितरांकडून स्वतःच्या संततीच्या शरीराचा, मनाचा, आत्म्याचा नाश करवणारी आपत्ती होय. फाजील संतती ही ईश्वराची देणगी नव्हे. ईश्वराचे संदेश जगाला देणारा साधुवर्य पौलस इंद्रिय दमनाची गणना पवित्र आत्म्याच्या फळांमध्ये करीत आहे. याचा अर्थ इतकाच की देवाचा आत्मा, पवित्र आत्मा, देव जो आत्मा तोच पतीपत्नीला इंद्रिय दमन करून असा असे सांगत आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या आवाक्याच्या बाहेर संतती होऊ नये असे म्हणत आहे. ख्रिस्ती संन्यास पतीला आपल्या पत्नीचा त्याग कर असे सांगत नाही. या बाबतीत जे देवाने जोडिले ते माणसांनी तोडू नये अशी प्रभूची स्पष्ट आज्ञा आहे. सारांश. जर आपल्या कुटुंबाचा आजचाच आटोक्यात बाहेर आलेला विस्तार आणखी अधिक व्हायचा असेल तर आपण मजप्रमाणे संन्यास न घेता घरातल्या घरातच देवाचे सहाय्य घेऊन क्रमाक्रमाने किंवा एकदम आपल्या पत्नीविषयक प्रेमाशी संबंध असलेल्या कामाचा त्याग करा. हा पहिला संन्यास. हा पूर्णपणे व्हायला पती आणि पत्नी या उभयतांचे सहकारित्व पाहिजे. आपण उभयता देवाच्या चिंतनात, प्रार्थनेत जितकी जितकी अधिक निमग्न व्हाल तितका तितका आपणास हा संन्यास सुलभ होईल. आपण इतपत संन्यास घेतला तरी आपण गृहत्याग करू नये. आपले काम किंवा वेतन सोडू नये. आपले कुटुंब मोठे आहे. आपण आपल्याच संततीला अन्नान्न दशेला लावाल तर ते महापाप. देव आपल्या भक्तांचा योगक्षेम चालवतो. त्यांनी त्याबद्दल चिंता करू नये. अशा अर्थाचे आदेश आणि उपदेश पवित्र शास्त्रात पुष्कळ ठिकाणी सापडतील, परंतु त्यापैकी एकाचाही अर्थ अजून जगाला कळावा तसा कळत नाही. थोडक्यात सांगायचे म्हणजे या सर्वांचा खरा सारांश कामकरी मजुरीस योग्य आहे हा ख्रिस्ताच्या एका वचनात आला आहे. प्रभू आपल्या शिष्यांना संग्रह करू देत नाही, पोटासाठी कोणाची चाकरी करू देत नाही, आपल्या कार्याची परंपरा सोडून इतर धंदा करू देत नाही. तुम्ही स्वराज्य जवळ आले आहे अशी घोषणा करीत संचार करा, रोग्यांना निरोगी करा, महाव्याधीग्रस्तांना स्वच्छ करा, मृतांना उठवा, भूते काढा. तुम्हाला फुकट मिळाले आहे, तुम्ही फुकट द्या ही आज्ञा घेऊन जगात पाठवित आहे. तरी तो त्यांना म्हणत आहे की कामकरी मजुरीला योग्य आहे. या कामकऱ्यांची मजुरी देणारा याचा मालक कोण? अर्थात प्रभू. पण तो मजुरी कोणाकडून देवावणार? ज्याचे मजूर काम करतील त्या जगाकडून. किती? कामाच्या महत्वाप्रमाणे. यावरून आपल्या लक्षात येईल की नुसते ईश्वर चिंतन करून नव्हे तर जो तो स्वतःच्या आत्मलाभासाठी जे करीत असतो ते ईश्वर चिंतन पुरेसे नाही. जगाची सेवा करणाऱ्या ख्रिस्ती संन्याशाने जगापुढे आपल्या मजुरीकरता झोळी पसरणे ही भिक्षावृत्ती नव्हे. भिक्षापात्र अवलंबिणे जलो जळो जिणे लाजिरवाणे, ख्रिस्ती संन्यासी ते कदापि करणार नाही. मी झोळी घेतली आहे कारण मी हिंदुस्तानची सेवा करायला तयार आहे. मला माझ्या सेवेची मंजुरी पाहिजे आहे, ती माझ्या सेवेपुरती पाहिजे. माझ्या कुटुंबाकडे पाहून त्याची दया येते म्हणून कोणी माझ्यापुढे 10 लाख रुपये ठेवले तरी ते मला नको आहेत. माझ्या सेवाची किंमत जगाने माझ्या एकट्याच्याच पोटापुरती लावली तर मी उपाशी राहून ते अन्न आपल्या कुटुंबापुढे ठेवीन. जर अशी 10 कुटुंबे पोचण्याइतकी ठरली तर मीही आपल्या कुटुंबाच्या पंक्तीला बसून 2 घास खाईन आणि बाकी उरेल ते जगाचे जगाला परत येईन. आपल्या देशाच्या मागे आता 21 वर्षे लागलेला प्लेग आपणाला भयंकर वाटतो, पण त्यापेक्षा भयंकर अशी एक साथ देशाच्या मागे निरंतर लागली आहे. या साथीचे नाव भिक्षांदेही. हिचा घर बसल्या अगर चोहोकडे हिंडून प्रसार करणे हाच आपला धर्म, वडलोपार्जित धंदा असे समजणारे लोक या देशात असंख्य आहेत. यात आणखी ख्रिस्ती संन्याशांची भर पडायला नको. तथापि पौलसाने ज्याप्रमाणे आपल्या हाताने काम करून स्वतःबरोबर शुभवर्तमानाची सेवा करणाऱ्यांचा चरितार्थ चालवला त्याप्रमाणे आपल्या वैद्यकीच्या धंद्यावर आणि तोही आपल्या देशसेवेच्या आड होणार नाही इतपतच करून जर आपण आपला आणि आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवला तर आपण खुशाल वेतन सोडून स्वतंत्र व्हावे. तुम्ही पुढे दिलेल्या गोष्टींचा विचार करा. ज्याला याचा अनुभव आला आहे, याप्रमाणे जो संपन्न झाला आहे, इतकी ज्याची ख्रिस्ताची मैत्री आहे, या योगाची ज्याला नित्य प्रचिती आहे, ही ज्याची धन्यता आहे, याप्रमाणे ज्याला मनुष्य मात्र देवाचा प्रतिनिधी दिसत आहे, येतपर्यंत ज्याचे प्रेम जवळून पोचले आहे, इतका ज्याला अधिकार प्राप्त झाला आहे, त्याला मात्र हा संन्यास साध्य आहे. आपण करीत आहात तेच काम करीत राहा व शास्त्रवचन मनन प्रार्थना सेवा यांचा आश्रय करून देव काय सांगतो याची वाट पहा. माझा अगर कोणत्याही माणसाचा सल्ला घेत बसू नका. आपण हा सल्ला घेता आहात हेच आपण अजून देवावर नव्हे तर माणसावर अवलंबून आहात याचे चिन्ह आहे. आणखी एक लक्षात ठेवा, ज्याला हे घेवेल तेच हे घेवो ही ख्रिस्ताची सूचना नुसती ब्रह्मचर्यापुरतीच नसून असल्या कोणत्याही महात्यागाला लागू आहे. शिवाय ज्याला असले महात्याग करवत नाहीत ते ज्यांनी केले आहेत त्यांच्याकडून किमपी करत नाही. आपण आपल्या आहे त्या स्थितीत आपल्या असेल तितक्या सामर्थ्याचा व साधनांचा देवाप्रीत्यर्थ व मनुष्याप्रीत्यर्थ उपयोग केला म्हणजे पुरे. मग आपली योग्यता आणि आपला उपभोग हे महात्याग करणाऱ्यांपेक्षा कमी नाही. आपण आणखी 2 प्रश्न केले आहेत, त्यांची उत्तरे मी देत नाही कारण ही उत्तरे दे अशी ख्रिस्ताची मला आज्ञा नाही. ती देण्याने माझ्या मनाचे समाधान होणार नाही. तथापि या प्रश्नासंबंधाने आपणास माझा एकच अनुभव सांगून मी हे पत्र पुरे करतो. आपण किंवा दुसरे कित्येक लोक ज्याला मला माझा अस्थिरपणा म्हणतात ते ईश्वरी कृपादान समजून त्याबद्दल त्याचे कितीतरी वेळा मी उपकार मानले आहेत. अधिकारोत्तरबद्दल पुन्हा एकदा आपली क्षमा मागून आपली रजा घेतो. आपला नम्र सेवक नारायण वामन टिळक. विज्ञापन: काम करायला त्याचे अन्न मिळाले तर ते वाजवी आहे. हे अन्न देणारा देव आहे आणि हे तो कामकऱ्याने ज्यांचे काम केले त्यांच्याकडून देव होतो. यास्तव खाली सही करणारा ख्रिस्ती व ख्रिस्तीतर बंधुभगिनीस याप्रमाणे सविनय सूचना करीत आहे. 1. मी ज्यांची सेवा करीन त्यांच्यापुढे मला गरज असल्यास आपली झोळी करीन. 3. देवाच्या प्रेरणाने ते जे टाकतील त्याचा मी देवाचे आणि त्यांचे उपकार मानून स्वीकार करेन. माझ्या गरजेपेक्षा हे दान अधिक भरले तर मी त्याचा तेथल्या तेथेच जनसेवेप्रित्यर्थ उपयोग करीन. उदाहरणार्थ, मी नुकताच एके ठिकाणी गेलो असता निरनिराळ्या 5 जनसंघाकरता माझी व्याख्याने झाली. या 5ही प्रसंगी मला आपली झोळी पुढे करण्याचा हक्क होता, पण तेथे असतानाच देवाने अन्नमार्गाने माझ्या गरजा भागवल्या, म्हणून पुन्हा गरज लागेपर्यंत मला या हक्काचे उपयोग करणे न्याय्य वाटले नाही आणि मी तो केला नाही. 2. या वृत्तीला मी भिक्षा समजत नाही. मला भिक्षा मागायची नाही किंवा भिक्षुकीला उत्तेजनही द्यायचं नाही. मी संन्यासी आहे. मी ख्रिस्ती संन्यासी असल्यामुळे मला आणि आपल्या कुटुंबाला हे पूर्वजन्मीचे लागेबंधे म्हणून दूर करता येणार नाही. स्वर्गात लग्न करून देत नाहीत आणि घेत नाहीत. ही प्रभूची युक्ती येथेच खरी झालेली आणि अनुभवणारी आम्ही नवरा बायको येथे आहोत तोपर्यंत एकत्रच राहणार. मुलेही तशीच. त्यामुळे माझी नाही तर माझ्या कुटुंबाची दया येऊन मला काही पाठवू नये. आधी आपले किंवा आपल्यातर्फे दुसऱ्या कोणाचे काम सांगावे. ते मी केले तर झोळीत जे टाकावेसे वाटेल ते टाकावे. उगाच कोणी काही दिल्यास मी ते घेणार नाही, कारण काम करायला त्याचे अन्न मिळावे हे योग्य आहे. नारायण वामन टिळक.